नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. यो आसात काय मुखेल खबरो. गोंयकारांनी दिवाळी मनयली उमेदीन. आज लक्ष्मीपूजन, उपरांत जातलो पाडवो आनी भाऊबीज. भगवान बिरसा मुंडाच्या जयंती निमतान 15 नोव्हेंबर सावन पेडणे ते काणकोण मेरेन वेगवेगळ्या कार्यावळींचे आयोजन. प्रजासत्ताक दीस संचलन सुवाळ्यात वांटेकार जावपाक इत्सुका कडल्यान मागयल्यात अर्ज. भामोळे गोमेकोत मागयल्यात 17 दिता सुवाती खातीर अर्ज. आतां पुराय खबरो. अज्ञानाच्या काळखांतल्यान ज्ञानाच्या उजवाडात व्हरपी दिव्यांचो उत्सव दिवाळी काल मनयली. 5 दिसांचो उत्सव धनत्रयोदशी सावन सुरू जालो. नरक चतुर्दशी म्हळ्यार दिवाळी. प्रतिकात्मक रुपान नरकासुराचो वध करून कृष्णाचें पुजन करून राज्यांतलो दिवाळी उत्सव सुरू जालो. 14 वर्सांचो वनवास सोंपोवन श्रीराम अयोध्येक परत आयिल्ल्याचो दीस म्हळ्यार दिवाळी अशी एक आख्यायिका आसा. फातोडेर नरकासुराक जाळटकच मांगल्ल्याचें प्रतीक म्हणून दिव्यांची पुजा करून दिवाळी मनयली. विजेची रोशणाय करून तोरणां बांदून घरां सजयल्ली दिश्टी पडटाली. दिवाळीचो खाशेलो फराळ म्हळ्यार तरतरेचे फोव, चण्याची उसळ आनी आंबाड्याचें सांसव. आज लक्ष्मीपूजन. वेवसायीक आस्थापनांनी, घरांनी आनी देवळांनी लक्ष्मीपूजनाच्यो कार्यावळी जातात. लक्ष्मीपूजना उपरांत प्रसाद म्हणून चिरमुल्यो आनी बत्ताशे वाटपाची प्रथा आसा. लक्ष्मीपूजना उपरांतचो दीस म्हळ्यार गोरवांचो पाडवो. 3.5 मुहूर्तांतलो अर्द मुहूर्त म्हणून लेगीत ह्या पाडव्याक म्हत्व आसा. गोठ्यांतल्या गोरवांची पुजा करून हो दीस मनयतात. आनी निमाणे कडेन भाऊबीज. हो दीस म्हळ्यार कार्तिक शुद्ध द्वितीया. भावा भयणी मदले पवित्र नाते मनोवपाचो हो दीस. ह्या दिसा लग्न जाल्ली भयण आपल्या भावाक घरा आपोवन गोडशें करून वाडटा आनी हो दीस मनयता. कमनीदांत आनी सरकारी जमनीचेर अतिक्रमण करून बांदिल्ली बेकायदा आनी अनधिकृत बांदकामाचेर कारवाय करपाचे आदेश महसूल खात्यान उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यांक दिल्यात. सर्वोच्च न्यायालयान एका निवाड्यात अतिक्रमणाचेर कारवाय करपाचे निर्देश दिले. ते प्रमाण हो आदेश काडला. म्हापसा हांगाच्या एका व्यक्तीच्या कागाळी वेल्यान महसूल खात्याची अवर सचीव ऋषिका कवठणकार हांणी हो आदेश काडला. मजगतीं कुचेली कमनीदादीन दफनभूंय म्हणून दिल्ल्या सुवातेचेर 140 घरां बांदिल्ल्याचें प्रकरण हालींच उक्ताडार आयला. भूमापन विभागावरवी जमनीचें सर्वेक्षण करतना हो प्रकार उक्ताडार आयलो. भगवान बिरसा मुंडा जयंतीच्या फाटभुंयेर 15 नोव्हेंबरा सावन पेडणे ते काणकोणा मेरेन वेगवेगळ्या कार्यावळींचें आयोजन गोंय राज्य आदिवासी कल्याण खात्यान केलां अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांणी दिल्या. 15 नोव्हेंबराक पेडण्या पत्रादेवी हुतात्मा स्मारका सावन मोटारसायकल रॅलीचें आयोजन केलां. ह्या रॅलीचें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत उक्तावण करतले. जाल्यार 6 दिसा काणकोणा ह्या मोटारसायकल रॅलीचो समारोप जातलो. ह्या वेळार केंद्रीय मंत्री दुर्गादास विखे हे मुखेल सोयरे म्हणून हजर आसतले. गोंयच्या सगळ्या मतदारसंघांनी ह्या रॅलीचें आयोजन केलां. ते शिवाय आप मजत गटाच्या बायलांच्यो तशेंच तरणाट्यांच्यो सांस्कृतीक कार्यावळी जातल्यो. जल, जमीन आनी जंगला खातीर काम करपी आदिवासींचे हक्क सांबाळून दवरपाक स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिवपी भगवान बिरसा मुंडा हांचे जीवनचरित्र गोंयकारां मुखार तांचो आदर्श घेवपाच्या हेतान ह्या कार्यावळीचें आयोजन केलां अशी माहिती सभापती रमेश तवडकर हांणी दिल्या. गोंयांत पयलेच फावट अशा पद्दतीचो भगवान बिरसा मुंडा हांच्या जयंती निमतान भव्य कार्यावळीचें आयोजन केलां अशें तांणी सांगलें. पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेंत ते उलयताले. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालय शिरशिरे बोरी गोवा हांच्या वतीन ग्रंथालय विभाग आनी माहिती विज्ञान आनी समुपदेशन कक्षा वतीन सक्षमीकरण प्रवास आपले भवितव्य घडोवप ह्या विशयाचेर 3 वरांचो अल्प मुदतीचो प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला. हो सर्वसमावेशक प्रमाणपत्र अभ्यासक्रम सहभागींक येसा खातीर आवश्यक कुशळटाये सयत सक्षम करतलो. वेवसायीक ग्रुमींग, संप्रेषण कुशळटाय, कामाच्या सुवातेवेले नातेसंबंद, एआय साधना, लेखन, रेझ्युमी आनी मानसीक तशेंच शारिरीक भलायकी ह्या मुखेल मॉड्युलासयत आयच्या वेगवान जगात भरभराट करपा खातीर वेव्हारीक आनी डिजिटल कुशळटायेची सांगड घालतलो. अधिक म्हायती खातीर सोनिया मुकेश देसाय आनी फ्लॉरेन्सिया सोजा हांचे कडेन संपर्क सादचो. आदिवासी कल्याण संचालनालय नवी दिल्लीत 2025 प्रजासत्ताक दीस संचलन सुवाळ्याक हजर रावपा खातीर गोंय राज्यांतल्या खास करून बीपीएल वर्गांतल्या दोगा अनुसुचीत जमातींतल्या प्रतिनिधी कडल्यान हातून एक दादलो आनी एक बायल हांचे कडल्यान नामांकनां मागयल्यात. नवी दिल्लीत 2025 प्रजासत्ताक दीस संचलन सुवाळ्याक हजर रावपाक इत्सूक आशिल्ल्या गोंय राज्यांतल्या पात्र आनी जांची पिराय 60 वर्सां वयर ना अशा व्यक्तींनी आपले नामांकन वीत नमिनात संचालक आदिवासी कल्याण संचालनालय श्रमशक्ती भवन 5वो माळो पाटो पणजी हांगा 10 नोव्हेंबर मेरेन सुपूर्द करचे. ह्या नमिनांतलो अर्ज आदिवासी कल्याण संचालनालयांत उपलब्ध आसा. निवड जाल्ल्या व्यक्तींक पारंपारीक भेसांत प्रजासत्ताक दीस संचलन सुवाळ्याक हजर रावचें पडटले आनी नवी दिल्लीत 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 मेरेन राबितो करचो पडटलो. गोंय ते दिल्ली यो वच करपाचो खर्च तशेंच जेवणा खाणाचो आनी निवासाचो खर्च राज्य सरकार करतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राज्यातले इत्सूक विद्यार्थी उद्योजकांक तेंको आनी मार्गदर्शन करपाच्या हेतान आयोजीत केल्ल्या गोवा स्टार्टअप यात्रा बुटकॅम्प 2024 ह्या 2 दिसांच्या कार्यावळीचो समारोप जालो. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आनी कम्युनिकेशन्स खात्या वतीन स्टार्टअप आनी आयटी प्रमोशन फांट्यान ही कार्यावळ आयोजीत केल्ली. कार्यावळीच्या पयल्या दिसा मार्गदर्शनपर कार्यावळ जाल्या उपरांत सहभागींनी आपल्या स्टार्टअपाच्यो कल्पना मांडल्यो. तातूंत मार्गदर्शकांनी तांकां मोलादीक अभिप्राय दिले. निमणे कडेन एक सर्त जाल्ली जातूंत विद्यार्थ्यांनी आपले उद्देगीक कल्पना परिक्षका मुखार मांडल्यो. मार्गदर्शक म्हणून इंडिया ब्लॉक चेन अलायन्साचे संस्थापक राज कपूर, ग्लोबल अलायन्स फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इनोव्हेशनचे अध्यक्ष प्रज्योत मयणकर, सफिल्डाचे संस्थापक आणि सीईओ राहुल बहादूर, हेडस्टार्ट नेटवर्क फाउंडेशनचे गोवा चॅप्टर लीड मांगिरीश सालेलकार, उमंग गटाचे सीईओ आणि सहसंस्थापक मार्क मेंडीस, ईडीसी बोर्ड सदस्य रजिया सार्दीन आणि पीसीसीचे सहाय्यक प्राध्यापक हजर आशिले. राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हळ्यार जीटीडीसीच्या कर्मचारी कल्याण संघटनेन जीटीडीसी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत भुरग्यांचो भोवमान आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचो सत्कार करपाचो खासा सुवाळो झालो. मुखेल सोयरे म्हणून सावड्डेचे आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ गणेश गावकार आशिले. आमदार गावकार हांणी ह्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि निवृत्त कर्मचाऱ्यांक शुभेच्छा दिल्यो. जीटीडीसीचे व्यवस्थापिक संचालक सुनील अंशपिका, महाव्यवस्थापक आणि कर्मचारी कल्याण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वायगणकर, उपमहाव्यवस्थापक तसेच संघटनेचे सचिव दीपक नार्वेकर, उपाध्यक्ष कपिल पैंगीणकर, सरव्यवस्थापक सचिन गोरे आणि हेर मानेस्त या वेळार हजर आशिले. बांबोळे हांगा गोवा वैजकीय महाविद्यालया वतीन 3 वर्सां खातीर सिनियर रेजिडंट पदाचेर नियुक्ती करतले. ताच्यो थेट मुलाखती आयोजित आसात. हातूंत वेगवेगळ्या 7 पदां खातीर 17 रित्यो सुवाती भरतले. हातूंत जनरल मेडिसीन 2, गॅरिएट्रीक मेडिसीन 1, इंटरनॅशनल रेडियोलॉजी 1, जनरल सर्जरी 3, एनेस्थेशियोलॉजी हातूंत 8, पिडियाट्रीक सर्जरी 1 अशी वट्ट 17 पदां आसात. वय 45 वर्सां वयर आसूंक फावना. सरकारान जारी केल्ल्या निर्देशा प्रमाण सरकारी कर्मचारी आनी राखीव वेकन्सी हांचे खातीर थेट मुलाखत 6 नोव्हेंबराक सांजे 4 वरांचेर डीन कार्यालयात जातली. उमेदवारांनी प्रमाणपत्राच्यो मूळ प्रती, प्रमाणीत प्रतीसयत, दस्तावेज छाननी खातीर सकाळी 10 वरां मेरेन हजर रावपाक जाय. 10:30 उपरांत आयिल्ल्या उमेदवाराचो विचार करचे ना अशें गोमेकोन कळीत केला. क्रायम ब्रांचीचे अधीक्षक राहुल गुप्ता हांकां केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकान भोवमानीत केल्यात. अरुणाचल प्रदेशात काम करताना तांणी केल्ल्या उत्कृष्ट कामगिरी खातीर तांकां हो भोवमान फावो जाला. गुप्ता हांच्या यत्नाक लागून अटल बंडखोर, व्हिटो एस अवोमी आनी 2 भुमिगत कामगारांक अटक जाली. सरकारी अधिकारी, व्यवसायीक हांकां लक्ष्य करून तांच्या कडल्यान खंडणी घेवपी जाळ्यांतले हे गुन्यांवकार आसात. दर वर्सा सरदार वल्लभभाई पटेल हांच्या जयंती निमतान ऑपरेशन्स, तपास, न्यायवैद्यक विज्ञान ह्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करपी पुलीस कर्मचाऱ्यांक ह्या भोवमानान सन्मानीत करतात. तशेंच निरीक्षक विनायक पाटील जे जीआरपीत आसात तांकां केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक फावो जाला. धालोत्सवातली लोकगीतां ही फक्त मन रिजवणे खातीर नासून तो अभ्यासाचोच एक वांटो आसा. ह्या पारंपारीक लोकगीतांतल्यान तत्कालीन समाजाचो सोद घेवपाक मेळटा. धालो मांड ह्या गांवांतले परंपरेचो सांबाळ जावपाक सुविधा पुरवण जावप गरजेचें आसा. ह्याच हेतान जिल्हा पंचायत निधीतल्यान कुरपासवाडा बांदोडा हांगा धालो मांडार शेड उबारप हो गणपत नाईक हांचो कौतुकास्पद उपक्रम अशे वीजमंत्री सुनील ढवळीकर हांणी ह्या कामाचो शुभारंभ करतना कौतुकान म्हळें. गांवगिऱ्या वाठारांत ही लोकसंस्कृती अजूनय टिकून आसा. धालोत्सव ही आमची अस्मिताय. जिल्हा पंचायत निधीतल्यान विकास साधतना गरज पडल्यार सरकाराच्या हेर माध्यमांतल्यानूय तशेंच माधवराव ढवळीकर ट्रस्टा वतीन विकास कामां करतले. बायलांच्यो ज्यो समस्या आसात त्यो मिथील ढवळीकर हांचे कडेन चर्चा करून त्यो सोडोवच्यो अशें आवाहन ह्या वेळार सुनील ढवळीकर हांणी केलें. 14 नोव्हेंबर हो संवसारीक गोडेमूत दीस. त्या निमतान शिव सायन्स ऑर्गनायझेशना वतीन 10 नोव्हेंबराक सकाळी 7 ते 9 ह्या वेळेंत पणजेंत गोडेमूत जागृताये संदर्भात रॅली काडटले. गोडेमुताविशी जागृताय वाळोवप आनी सर्वांगीण कल्याणाचो प्रचार करप हो रॅलीचो हेत आसा. हातूंत ब्रह्मकुमारी, सनातन संस्था, युवा आनी पिरॅमीड असोसिएशन हांचे सयत भागीदारांच्या सहकार्यान रॅली आयोजीत केल्या. ह्या रॅलींत खुबशे लोक वांटेकार जातले आनी गोडेमुताविशी जनजागृताय करतले. शिवविज्ञान संस्थेचे गुरू पी पी भैयाजी हांच्या मार्गदर्शनाखाला ही कार्यावळ जातली. केरीफोण्या हांगाचे स्वातंत्र्य सैनीक विनायक जल्मी हांच्या यादस्तीक अखिल गोवा पातळेचेर कविता लेखन सर्त दवरल्या. ह्या सर्ती खातीर प्रेम ह्या विशयाचेर कविता सादर करची पडटली. सर्ती खातीर मराठी वा कोंकणी भाशेंत बरोवं येता आनी ती ही आदी खंयच प्रसिद्ध जाल्ली आसूंक फावना. 20 ते 24 ओळी मेरेन कविता आसची. कविता वेगळ्या पानार आनी नांव आनी पत्तो वेगळ्या पानार बरोवपाक जाय. 31 डिसेंबर मेरेन कविता धाडची. ह्या सर्ती खातीर पयले 1,000, दुसरे 750 रुपया आनी करंडक, तिसरे 500 रुपयांनी करंडक आनी 200 रुपयांची 2 उमेद वाडोवपी इनामां आसात. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयकारांनी दिवाळी मनयली उमेदीन. आयज लक्ष्मीपुजन, उपरांत जातलो पाडवो आनी भाऊबीज. भगवान बिरसा मुंडाच्या जयंती निमतान 15 नोव्हेंबर सावन पेडणे ते काणकोण मेरेन वेगवेगळ्या कार्यावळींचें आयोजन. प्रजासत्ताक दीस संचलन सुवाळ्यांत वांटेकार जावपाक इत्सुका कडच्यान मागयल्यात अर्ज. बांबोळे गोमेकोत मागयल्यात 17 रित्या सुवाती खातीर अर्ज. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.